आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ऍडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सवात प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेकडून सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा. रेपो दर 0.5% कमी करून 6.25%. महाराष्ट्र निवडणुकीत 7 लाख नवीन मतदार कसे जोडले गेले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगाला प्रश्न. विचारलेल्या सर्व प्रश्नांची तपशीलवार लेखी उत्तरं दिली जातील. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवकालीन इतिहास हा प्रत्येकाच्या मनात शौर्याची भावना निर्माण करणारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात शिवकालीन शस्त्र आणि वाघनख प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसंगी गौरवोद्गार. आता सविस्तर बातम्या. देशातील सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं. विदर्भाच्या मेगा इंडस्ट्रीयल एक्स्पो, बिझनेस कॉन्क्लेव्ह आणि इन्व्हेस्टमेंट समिट ऍडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सवचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात उद्घाटन झालं. या सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून संबोधित करीत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या स्टील रिव्होल्युशनचा फायदा नजीकच्या सर्व जिल्ह्यांना होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
लोग गडचिरोली में एयरपोर्ट तयार करेंगे. हमने उसका वेलनेस सर्वे कंप्लीट कर लिया. 2-3 ऑब्स्ट्रक्शन से उसको हम हटाएंगे और अब हम जल्दी ही एयरपोर्ट की जमीन का लैंड एक्विजिशन तैयार कर रहे हैं और मुझे विश्वास है कि आने वाले 2-3 सालों में गडचिरोली में एक अच्छा एयरपोर्ट होगा क्योंकि सीधे हम लोगों को जो लैंड मिली है 4 किलोमीटर एक सिंगल स्ट्रेच की लैंड हमको वहां मिली है. कोई भी एयरक्राफ्ट जहां पर लैंड हो सके इस प्रकार का एयरपोर्ट हम लोग गडचिरोली में तैयार करने जा रहे हैं.
ते म्हणाले, वर्धन लिथियमच्या 42,000 कोटींच्या सामंजस्य करारामुळे विदर्भात एक पथदर्शी इकोसिस्टीम तयार होते. कॉटन टू फॅशन अशी परिपूर्ण इकोसिस्टीम अमरावतीमध्ये पीएम मित्र पार्कच्या माध्यमातून तयार होते. संरक्षण विषयक उत्पादनात लागणाऱ्या कापसाच्या उपयोगितेबद्दल देखील माहिती देत त्यांनी संभाव्य इकोसिस्टीमबद्दल चर्चा केली. आगामी 5 वर्षात गडचिरोली हे भारताचं स्टील हब होईल आणि संपूर्ण विश्वात गडचिरोलीतून निर्यात होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. चंद्रपूर आणि भद्रावतीमध्ये ग्रीन स्टील विषय प्रकल्प येत असल्याचं देखील ते म्हणाले. रायपूर ते विशाखापट्टणम 36,000 कोटींचा एक्सप्रेस हायवे आपण तयार करत असल्याचं सांगून गडचिरोली जिल्ह्यातून थेट रायपूर विशाखापट्टणम एक्सप्रेस हायवेला जोडून आपण माल निर्यात करू शकाल आणि गरज भासल्यास काकीनाडाला जाऊन देखील माल निर्यात करता येईल. म्हणजे मुंबईला जाण्याची गरज न पडता दळणवळणाचे खर्च कमी होतील आणि जगभरात इथून निर्यात होईल असं ते म्हणाले. विदर्भानं आत्मनिर्भर भारत तयार करण्यात योगदान द्यावं असंही त्यांनी स्पष्ट केलं.
विदर्भ समृद्ध संपन्न होगा और विदर्भ जो प्रधानमंत्री जी का सपना है 5 ट्रिलियन डॉलर की इकॉनॉमी आत्मनिर्भर भारत वर्ल्ड की थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी इसमें विदर्भ की आर्थिक प्रगति और विकास बड़े प्रमाण पर कॉन्ट्रीब्यूट करेगा.
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच 10 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं यादृष्टीनं पंतप्रधान या कार्यक्रमातून मार्गदर्शन करत असतात. नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी 36 विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होतील. यंदा या कार्यक्रमाचे एकूण 8 भाग होणार असून उर्वरित भागांमध्ये विविध क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगतील. राज्यात 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आणि नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही 42 कोटी रुपये अखर्चित होते. परंतु राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तसंच वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून हा अखर्चित निधी मंजूर करून घेतलाय. त्यामुळे आता जिल्हा परिषदेला 142 कोटी खर्च करता येतील. यासंदर्भात अलिकडेच झालेल्या नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 42 कोटी रुपयांच्या अखर्चित निधीबद्दल माहिती मिळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निधी लगेच सरकारकडून प्राप्त करून घेण्याबाबत घोषणा केली होती. आर्थिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं अमृतकाल विकसित भारत 2047 या 3 दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेचं उद्या 8 फेब्रुवारी रोजी समारोप होतोय. हॉटेल सेंटर पॉईंट रामदास पेठ इथं सकाळी 6:30 वाजता या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह नवाब ऑफ दलाल स्ट्रीट नावानं परिचित उद्योगपती रमेश दमाणी यांची प्रमुख उपस्थिती राहील. सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% कपात केली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला. त्यामुळे रेपो दर 6.5% सव्वा 6% झाल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक बुधवारपासून मुंबईत सुरू झाली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयांची घोषणा करताना गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की समितीनं एकमतानं रेपो दर कपातीचा निर्णय घेतलाय. यापूर्वी कोरोना काळात मे 2020 बँकेनं व्याजदर 0.5% कमी केले होते. 2 वर्षांपूर्वी फेब्रुवारीत 0.5% दरवाढ केल्यानंतर या दरांमध्ये अजिबात बदल झालेला नव्हता. जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धीदरांच्या अंदाजातही कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 6.4% राहण्याची शक्यता आहे. पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर हा दर 6.6% राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्रात लोकसभेपूर्वी 32 लाख मतं आणि विधानसभेपूर्वी 39 लाख मतं जोडली गेली. 5 महिन्यात 7 लाख नवीन मतदार जोडले गेलेत. 39 लाख मतदार कोण आहेत ते हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारांच्या संख्येइतके आहेत. महाराष्ट्रात राज्यातील एकूण मतदार लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार का आहेत? निवडणूक आयोगानं या प्रश्नांची उत्तरं मागूनही दिलेली नाहीत असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केला. यावेळी निवडणूक आयोगाला लक्ष्य करीत पारदर्शक पद्धतीनं डेटा सादर करण्याची त्यांनी मागणी केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभेमध्ये झालेल्या मतदान वाढीच्या बद्दल देखील राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला.
कामठी विधानसभा यहां पे कांग्रेस पार्टी को लोकसभा में 1.36 लाख वोट मिला है. विधानसभा में तकरीबन उतना ही वोट हमें मिला 1.34 लाख. ये चुनाव हम जीते लोकसभा वाला. लोकसभा के चुनाव में बीजेपी को 1.19 लाख वोट मिलता है. इस कंस्टिट्यूएंसी में 35,000 नए वोटर्स ऐड होते हैं और वो 35,000 के 35,000 वोटर सीधे बीजेपी के खाते में जाते हैं और बीजेपी चुनाव जीतती. ये एक उदाहरण है. ऐसे महाराष्ट्र में अनेक उदाहरण.
दरम्यान काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागणार असल्यानं राहुल गांधी विनाकारण असे प्रश्न उपस्थित करतायत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांना दिली. राहुल गांधी यांनी पराभवाबद्दल आत्मचिंतन करावं असं ते म्हणाले.
वोटर्स कहां से आए, वोटर कहां आए, किसका नाम काटा, इसका सारा जवाब इलेक्शन कमीशन ने दिया हुआ है. इसलिए उसका अलग से जवाब देने की कोई आवश्यकता भी नहीं है. राहुल गांधी एक प्रकार से कवर फायरिंग कर रहे हैं क्योंकि उनको पता है 8 तारीख को दिल्ली के रिजल्ट के बाद उनकी पार्टी का दिल्ली में नामो निशान समाप्त होने वाला है. इसलिए उस दिन क्या बोलना और किस प्रकार से नया नैरेटिव तैयार करना इसकी प्रैक्टिस वो कर रहे हैं.
विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची तपशीलवार लेखी उत्तरं दिली जातील असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. लोकशाहीत राजकीय पक्ष हा महत्वाचा घटक असून त्याच्या प्रश्नांना उत्तरं देणं तसंच त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत असं आयोगानं समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलंय. वस्त्रोद्योग वाढवण्याकरता आतापर्यंत सरकारनं अनेक पॉलिसीज तयार केल्या. त्यात आता महाराष्ट्राचं धोरण देशात सर्वोत्तम आहे त्यामुळे राज्यांचे उद्योजकही याकडे आकर्षित होऊन गुंतवणूक करतायत असं प्रतिपादन महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी केलं. खासदार औद्योगिक महोत्सवात शुक्रवारी टेक्सटाईल्सवर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या इतिहासात शिवकालीन इतिहास हा प्रत्येकाच्या मनात शौर्याची भावना निर्माण करणारा असून आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतोय त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज नागपुरात कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित शिवकालीन शस्त्र आणि वाघनख प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सवात प्रतिपादन आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवकालीन इतिहास हा प्रत्येकाच्या मनात शौर्याची भावना निर्माण करणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.